सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम है आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो या जगामधल्या यु नो ज्या ज्या ठिकाणी लॉकडाऊन लागलं होतं ना, त्या लॉकडाऊनमध्ये लोकांना या लॉकडाऊन बरंच काही शिकवलंय। एक ऍक्टर आहे ज्याच्यावर ह्या लॉकडाऊनमध्ये लोकांचे केस कापण्याची वेळ आली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा कोण ऍक्टर आहे ज्याच्यावरती ऍक्टिंग सोडून लोकांचे केस कापण्याची वेळ आली आहे। या ऍक्टरचं नाव आहे तुषार शिंगाडे। तुषारने अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये छोटे मोठे रोल्स केलेले आहेत, पण लॉकडाऊनमध्ये हाती काही काम नसल्यामुळं तुषार आपल्या मूळ गावी मालवणला गेला आणि तिथे जाऊन लोकांचे केस कापण्याचं काम त्याने सुरू केलं। सो आज आपण याच ऍक्टर तुषार शिंगाडे याच्यासोबत बोलणार आहोत 93.5 रेड एफएम पर। अगला गाणं आपके पास आ रहा है तुलसी कुमार की आवाज, हम फिर ना मिले कभी। लेकिन हम तो यहाँ पे मिलने वाले, बस कुछ ही देर में यहाँ रहो, कहीं मत जाओ। सुनते रहो 93.5 रेड एफएम, मैं हूँ अभिनीत आपके साथ, बजाते रहो।